ิวาจาร
पाझरे माघा चालती अक्षरे शब्द पाठी अवतरे कृपा आधी तव बोलणे ची नाही बोलो म्हणे जरी काही तरी बोल कोणाही खुपेल का बोलता अधिकूही निघे तरी कोणाही वर्मी न लगे आणि कोणासी न रिघे शंका मनी मांडिली गोठी हन मोडैल वासी पैल कोणी उडैल आई कोणी वोवांडील कोणी जरी तरी दुवाळी कोणा नोहावी भुवई कवणाची नुचलावी ऐसा भावो जीवी म्हणून युगा। ज्ञानेश्वर महाराज अहिंसेचं वर्णन करत आहे ते अगदी टोकाला जाऊन करत आहे। टोकाला जाऊन करता है कि आपल्याला अशा प्रकारची अहिंसा अशक्य आहे असं वाटावं। तो चालतो कसा याचं वर्णन केल्यानंतर बोलतो कसा याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतायत आणि ते आता आपण पाहतो आहोत। चालत असताना पायाखाली कृमी कीटक बारीक बारीक सानुले असे जीव जर यदा कदाचित सापडले तर त्यांना त्रास होईल दुःख होईल म्हणून तो बाजूने निघून जातो। कारुण्या माझी पाऊले लपवली चाले तरीही नाईलाज आहे चालण्याचा आणि जर चालणंच घडलं तर आपल्यापासून या जीवजंतूंना त्रास होऊ नये म्हणून कारुण्यामध्ये लपून पावलं जणू टाकतो अशा पद्धतीने तो चालतो। आपण वेगळ्या वेगळ्या भावामध्ये चालतो संतापाच्या भावामध्ये चालतो शोकाच्या भावामध्ये चालतो दुःखाच्या भावामध्ये चालतो कामाच्या भावामध्ये चालतो तर हा कारुण्याच्या भावामध्ये चालतो। सतत असं कसं करता येईल अशी शंका आपल्या मनामध्ये एखाद वेळेला येईल. पण ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं हे तेवढंच खरं आहे. आपल्या बुद्धीला असं वाटेल की जवळपास हे अशक्य आहे, तर ती आपली बुद्धी असेल असं आपण म्हणू. आणि ज्ञानेश्वर महाराज अशक्य वाटेल अशा प्रकारे अहिंसेचं वर्णन करत आहेत, पण ते वर्णन आपण कुठेतरी प्रमाण धरू, ग्राह्य धरू. त्याच्या आजूबाजूला अवतीभोवती आपल्याला काही जर करता आलं, आपली मनोवृत्ती मनोधर्म बदलता आले, आपलं चालणं बोलणं बदलता आलं तर पहावं, हा या निरूपणाचा मार्ग उद्देश आहे. नंतर ज्ञानेश्वर महाराजांना असं सांगायला काय होतंय, ही गोष्टच अशक्य आहे. इथपासून जर आपण सुरुवात केली तर ज्ञानेश्वर महाराजांचा सांगण्याचा जो मूळ हेतू आहे त्या मूळ हेतूला धक्का बसेल. बोलण्याच्या बाबत देखील तेच म्हणत आहेत. ते असं म्हणतात की आधी त्याचा स्नेह पाझरतो, तुमच्यापर्यंत येऊन पोचतो आणि मागाहून अक्षर येतात. कृपा आधी अवतरे शब्द पाठी, शब्द नंतर येतात, मागाहून येतात, आधी कृपा तुमच्यापर्यंत पोचते. शक्यतो असा ज्ञानी पुरुष बोलतच नाही असं ते म्हणतात. अशा करता बोलत नाही की बोलता आधी कोणी निघे तरी कोणाशी वर्मी न लगे, कोणाला आपला बोल वर्मी न लागावा म्हणून बोलतच नाही. आणि कोणाशी न रिघे शंका मनी, कोणाला कोणत्याही बाबत शंका निर्माण होऊ नये म्हणूनही बोलत नाही. असं आहे की आपण बोललो की काही ना काही शंका निर्माण होणार. आपण कोणत्या हेतूने बोललो हे ऐकणारा त्या हेतूनेच ऐकून घेईल असं होऊ शकत नाही. आपल्याला जे बोलायचं असतं ते आपण बोलत असतो आणि ऐकणारा तेच ऐकत असतो, त्याला जे ऐकायचं असेल तेच ऐकत असतो. एकदा एका तरुण मुलाने मला येऊन सांगितलं की तुम्ही सांगितलं तसं मी केलं आणि माझं चांगलं चाललंय. मी काय सांगितलं? तो म्हणाला की तुम्ही मला सांगितलं की तू व्यापार उद्योग काही करू नकोस, तू आपला नोकरी कर. पण मी त्याला तसं कधीच सांगितलं नव्हतं असं माझ्या लक्षात आलं. तोच सगळं बोलत होता, माझी प्रकृती अशी आहे, मला ते करे जमेल झेपेल असं वाटत नाही, हे मला जमेल झेपेल असं वाटतं. आणि मी त्याला केवळ अनुमोदन दिलं आणि तो मला असं म्हणत होता की तुम्ही सांगितलं तसं मी केलं म्हणून माझं चांगलं चाललेलं आहे. आपलं बोलणं हा समोरची व्यक्ती एका खुंटीसारखी कधी कधी वापरतो. केवळ जसं खुंटीवर आपण काही टांगून ठेवतो तसं आपण एखादी गोष्ट बोलू तेवढा आधार त्याला पुढे असतो. बुद्धांच्या प्रवचनाला काही मंडळी येत असत, गाव गोळा होत असे आणि बुद्धांची एक सांगण्याची पद्धत होती. आपण जसं प्रवचन झालं की प्रवचनाची समाप्ती करतो, एक श्लोक म्हणतो, उपनिषदातला शांती मंत्र म्हणतो आणि मग ध्यानाला बसतो. तसं बुद्धांचं प्रवचन झाल्यानंतर बुद्ध असं म्हणत असत की आपण थोडा वेळ डोळे मिटून ध्यानाला बसू. आणि जवळपास रोज ते तसं सांगत असत आणि रोज तीच गोष्ट काय सांगायची आहे. म्हणून मग पुढं त्यांनी असं सांगायला सुरुवात केली की आता आपण नित्याप्रमाणे जे करायचंय ते करत राहू असं बोलायला सुरुवात केली. असं झालं की एका प्रवचनामध्ये प्रवचन झाल्यानंतर बुद्धांनी सांगितलं की आता आपण नेहमीप्रमाणे करू आणि सगळे डोळे मिटून बसले तर 10:15 झालेले होते तिथे एक चोर आलेला होता, त्यांनी असा विचार केला की खरंच हे प्रवचन ऐकत असताना आपलं एकदम भान हरपून गेलं, हे म्हणाले आता आपण नेहमीप्रमाणे जे करायचे ते करू, म्हणून तो उठून घाई गडबडीने निघून गेला. अशा प्रकारची शंका कोणाच्या मनामध्ये येऊ नये म्हणून हा बोलतच नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मांडली गोठी हन मोडईल, वासी पैल कोणी उडईल, आई कोणी ओवांडील कोणी जरी. ठरलेला पेट आपल्या बोलण्याने विस्कटू नये, कोणी भिऊन दचकू नये, घाबरून जाऊ नये. कोणाच्या मनामध्ये तिरस्कारासारखा भाव निर्माण होऊ नये अशी काळजी तो घेत असतो. कोणाकोणाची खरंच बोलण्याची पद्धत अशी असते की ठरलेला बेत असला, अगदी 4-10 जणांचं ठरलेलं असलं आणि ही व्यक्ती आली की सगळं बदलायला लागते. तो जो बेत ठरलेला असतो, जी काही योजना ठरलेली असते, त्याला इतक्या सूचना, इतक्या उपसूचना, इतके प्रश्न की ठरलेल्या सगळ्या गोष्टी बदलून मग ती गोष्ट करावी अशा प्रकारचा आग्रह कोणी धरणारा असा तुम्हालाही भेटला असेल कदाचित. जो दुसऱ्याचं कधीही कधीही ऐकत नाही, कोणतीही गोष्ट ऐकत नाही, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असं आपल्या हातून घडू नये म्हणून हा बोलत नाही. वासी पहिलं कोणी उडेल, कोणी दचकेल, घाबरेल आपल्या बोलण्याला. आणि खरंच दचकावं घाबरावं असं बोलतात देखील. इतकी भीती घालून बोलण्याची अशी पद्धत असते लोकांची की कोणाकोणाच्या झोपा देखील उडाव्यात. तीव्र कठोर, समोर किती नुकसान होणार आहे याचं इतकं वर्णन, अतिरिक्त वर्णन करून सांगायचं आणि म्हणून माझं तू ऐक असं सांगायचं, अशा प्रकारची एक बोलण्याची पद्धत असते. तरी दुवाळी कोणा नोहावी, भुवई कवणाची नुचलावी, ऐसा भावो जीवी म्हणोनी उगा. कोणाची भुवई देखील वक्र होऊ नये नापसंतीनी, संतापानी, विस्मयानी. अशा प्रकारचा भाव असल्यामुळं तो न बोलताच खरं म्हणजे थांबतो. म्हणजे ज्याच्या ठिकाणी अहिंसा मुरलेली आहे अशा पुरुषाचं बोलण्याचं वर्णन करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी पहिलं वर्णन केलेलं आहे की तो बोलतच नाही. थोडक्यात काय, तर हा बोलतच नाही, बोललाच नाही म्हणजे अहिंसेचा सांभाळ पूर्णपणाने घडेल. आणि त्याच्या मागं देखील, न बोलण्यामागं देखील हेतू असा असतो की कोणाला त्रास होऊ नये, कोणाच्या मनामध्ये शंका निर्माण होऊ नये, कोणाला आपला शब्द लागू नये, ठरलेला बेत मोडू नये वगैरे. मग प्रार्थीला विपाये जरी लोभे बोलो जाये, तरी परिसतया होये माये बापू. मागच्या वेळेला आपलं हे झालेलं होतं. मग अगदी प्रार्थना केली की आता आपण बोलावं, तर असं बोलतो की ऐकणाऱ्याला वाटावं की आपले माय बाप बोलत आहेत. नाद ब्रह्म मुसे आले की गंगा पय असलले, पतिव्रते आले वार्धक्य जैसे. मूर्तिमंत नाद ब्रह्मच अवतीर्ण झालं आहे असं वाटावं असं बोलतो. आधीच पवित्र असं गंगा जल आणि ते निर्मळ देखील झालेलं आहे अशा पद्धतीचं. पतिव्रते आले वार्धक्य जैसे, पतिव्रतेचा जो सगळा गुणविशेष आहे तो गुणविशेष अत्यंत परिपक्व झालेला आहे. वार्धक्याचा अर्थ पतिव्रतेचे सर्व गुण तिच्या ठिकाणी परिपक्व झालेली अशी जी पतिव्रता असेल अशा प्रकारे बोलण्याचे सगळे उत्तम उत्तम गुण परिपक्व दशेला आलेले आहेत अशा रीतीने हा बोलतो. तैसे साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, सत्यही असेल आणि मवाळ देखील असेल. सत्य मवाळ अशा पद्धतीने व्यक्त करता येत नाही. सत्य सांगताना फार मोठा अभिनिवेश असतो, आपण सत्य सांगतोय असा कठोर जहान असा दृष्टिकोन असतो की खरं कोणी सांगत नाही, सहसा मी सांगतो आहे असा भाव असतो. किंवा लोक तुम्हाला घाबरतात म्हणून तुमच्या तोंडावर बोलत नाहीत, मी तुम्हाला घाबरत नाही म्हणून मी सांगतोय असा तरी भाव असतो. मी सत्य बोलतोय याचा अर्थ. किंवा कधी कधी सत्य बोलत असताना सत्य बोलण्याचा अत्यंतिक अभिमान असतो, म्हणजे जणू सत्य यांनाच समजलेलं आहे आणि दुसऱ्या कोणाला सत्य समजलेलंच नाही म्हणून मवारी बोलण्यात नसते. कधी कधी झेपणारं असं सत्य बोलता येत नाही. समोरच्या व्यक्तींना ही गोष्ट सत्यही असेल आणि झेपायला देखील पाहिजे याचं भान सत्य बोलणाऱ्या व्यक्तीला नसतं. तीव्र बुद्धिमान अशा लोकांना ते सत्य बोलत असताना देखील समोरच्यांच्या मनोगतात शिरकाव करता येत नसल्यामुळं लोकांना दुखावून सत्य बोलण्याची अशी सवय लागलेली असते. बुद्धिमान मनुष्य जो असतो तर त्याला सगळे परिणाम समजत असतात. असं असल्यामुळं तो जे बोलतो तसंच घडावं अशी त्याची इच्छा असते आणि समोरच्याला पटल्याखेरीज तो हो कसा म्हणेल एवढी साधी गोष्ट त्याच्या लक्षात येत नाही. बाकी सगळा प्रसंग जरी लक्षात आला तरी साधी मानसिक स्थिती त्याच्या लक्षात येत नाही. किंवा तुम्ही जर समजून घेत तुम्हाला जर समजून येत नसेल तर मी सांगतो ते ऐका अशा प्रकारचा एक आग्रह त्याच्या बोलण्यामध्ये येण्याची शक्यता असते. म्हणून कितीतरी द्रष्टे असे महापुरुष समाजाला झेपत नाहीत. त्यांनी सांगितलेलं 50 वर्षांनी सत्य होतं, 100 वर्षांनी सत्य होतं ते सांगतात तेव्हा ते सत्यच असतं, तरी देखील समाजाचं मनोगत त्यांना हाताला धरता येत नाही. त्यांच्यात आणि समाजामध्ये फार मोठी दरी असते आणि त्या प्रकाराने ज्या मवारीनी ज्या मवाळपणाने ते सत्य सांगायला पाहिजे आणि ते सत्य सांगितल्यानंतर हळूहळू लोकांना ते स्वीकारार्ह होतं हे त्यांना समजत नाही. एखादी गोष्ट प्रगट केल्यानंतर ती गोष्ट मान्य व्हायला मध्ये जो कालखंड जायला लागतो त्या कालखंडामध्ये थांबण्याची त्यांची तयारी नसते कधी कधी, त्यामुळे मग भाषा देखील जहाल अशी होऊन जाते. गांधीजींचं जे सत्य होतं ते मवाळ अशा दृष्टिकोनासहित सत्य होतं. समाजाच्या ज्या वर्गाला झेपेल त्या वर्गाला झेपेल, ज्यांना समजणार नाही त्यांना कालांतराने समजेल, ते थांबायला तयार होते. त्यांचे काही आडाखे बरोबर आले काही आडाखे चुकले पण ते राष्ट्रपिता झाले, सर्वमान्य झाले. याचं कारण त्यांनी जे काही केलं तर ते मवाळपणामुळे केलं. सावरकरांचं जे सत्य होतं तर ते सत्य झेपलं नाही, समाजाला झेपलं नाही, त्या काळात रुचलं नाही, नंतर देखील रुचायला जड जातं आणि नंतर जरी ती गोष्ट सत्य झाली तरी व्यक्तीच्या द्वेषापोटी आकसापोटी पुन्हा त्या सत्याला मर्यादा चाली असं होऊन जातं. ज्ञानेश्वर महाराजांनी हे जे वर्णन केलेलं आहे साच आणि मवाळ, जर मवाळपणास सकट सत्य गोष्ट सांगता आली ही एक कला म्हणून आहे. या कलेचा जर अवलंब करता आला नाही तर तुम्ही कितीही खरे असलात तरी देखील तुमच्या मान्यतेला मर्यादा पडते आणि लोकांना उशिरा समजतं आणि तुम्हाला लवकर समजतं. कोणाकोणाचा मेंदू अतिशय वेगवान असतो, फास्ट असं वर्किंग असतं, त्यांना पुढच्या 25 वर्षातलं आधीच कळतं असं होतं.
पण ज्यांना कळत नाही त्यांची नकळत हेटाई, नकळत उपरोध असा सांगण्यामध्ये जर निर्माण झाला तर लोक ऐकत नाहीत, लोक पाठीमागे येऊ शकत नाहीत, अशी अडचण निर्माण होते. साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, थोडं बोलणं आणि रसाळ बोलणं हे खूप कठीण आहे. रसाळ बोलायचं असेल तर जास्त बोलायला लागतं अशी समजूत आहे. थोडं बोलून जर रसाळपणा साधायचा असेल तर केवळ ती बोलण्याची करामत नसली पाहिजे. बोलण्यामध्ये सगळ्या गोष्टी समाविष्ट असतात. दृष्टी समाविष्ट असते, हावभाव समाविष्ट असतात, चेहऱ्यावरचा जो अभिप्राय आहे, एक्सप्रेशन्स आहेत, तर त्याचा देखील कुठेतरी समावेश असतो. जर ते खूप सलगी दाखवणारं, अत्यंतिक प्रेमाचं असं असेल तर थोडं बोलणं देखील रसाळ असं वाटतं. स्वरूपानंद खूप थोडं बोलत असत, पण जे काही बोलत असत तर ते खरंच परिसतया होये माय बापू असं वाटत असे. अगदी थोडं बोलले तरी देखील. आणि जास्त बोलण्याने कधी कधी रसाळता खरंच निघून जाते. मी असा एक विनोद वाचलेला होता की एक भाषण खूप प्रमाणाबाहेर लांबलं, म्हणजे एक तासाची वेळ होती तर जवळपास पावणे दोन तास झाले, सगळ्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला. शेवटी एका श्रोत्याने रिव्हॉल्वर काढलं आणि छताकडं रोखून एक गोळी झाडली. तेव्हा तो वक्ता खाडकन जागा झाला. तो म्हणाला की मी तुमचा फार वेळ घेतला. तर तो म्हणाला की तुमचा प्रश्न नाहीये, तुम्हाला ज्यांनी बोलवलं त्याला मी बघून घेणार आहे. रसाळता ही एक विलक्षण अशी गोष्ट आहे. अति बोलून रसाळता निर्माण होईलच असं नाही. एका वकिलांची खूप प्रदीर्घ कंटाळवाणी चाललेली अशी कैफियत ऐकून पाच ज्युरींपैकी चार ज्युरी झोपी गेले. ते तिथं झोपा काढत होते, पेंगत होते. तेव्हा त्या वकिलांनी मुख्य जो ज्युरी होता, न्यायाधीश होता, त्याला असं सांगितलं की महोदय मी एवढा घसा पडून सांगतोय आणि तुमचे चार ज्युरी झोपलेले आहेत. तर तो म्हणाला की त्याला कारण तूच आहेस. मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, अमृताचे कल्लोळ जसे असावेत असे शब्द तो बोलतो. विरोधू, वादू, बळू, प्रणिताप ढाळू, अत्यंत उपरोधिक असं बोलणं, तिरक बोलणं, काय करायचं आता, सुनांचं राज्य आहे ना, असं उपरोधिक बोलायचं. त्याच्याऐवजी जर सातत्याने असं बोलून पाहिलं तर की माझ्या मुलीचं लग्न झालं पण सून घरात आली, मला असं वाटतं की मुलगीच घरात आहे. बोलून जर पाहिलं तर, सातत्याने बोललं तर दुसऱ्याला आवडतं हे बोलणं, तो ती गोष्ट गाठण्याचा प्रयत्न करतो, पण नेमकं उलटं घडत राहतं. फक्त सासूच असं बोलते असं नाही, सून देखील असं बोलू शकते. आणि फक्त सासू आणि सून यांच्यातलंच हे संभाषण नाहीये, तर उपरोधिक असं बोलणं सातत्याने समाजात चालू असतं, जेणेकरून वाद निर्माण होतील असं बोलणं. आमच्या नात्यात एक गृहस्थ आहेत, त्यांच्याशी काहीही बोललं तरी वाद निर्माण होतो. काहीही बोला तुम्ही, अशी काही मंडळी असतात की ज्यांच्या ठिकाणी वादच निर्माण होईल. आपल्याला समजतच, त्यांचं बोलणं, त्यांचा रोख, त्यांचा जो स्वर असतो तो स्वर, त्याच्यातला उपरोध, हेटाई, कुचेष्टा, तिरकसपणा इतका भरून राहिलेला असतो की तुम्ही दोन शब्द तरी बोलताच ते काही बोलल्यानंतर, किंवा तुम्ही बोलल्यानंतर मग ते तुम्हाला आडवं लावूनच बोलतात. त्याच्यावर तुम्ही साधं जरी काही सांगितलं तरी ते अजून तिरकं जाऊन बोलतात. तसंच बळाचा वापर देखील, म्हणजे मी वयाने मोठा आहे, शेवटचा पर्याय असा असतो की मी वयाने मोठा आहे, तू कोणाशी बोलतोस तुला कळतंय का, हा एक बळाचा प्रकार असतो. मी ज्ञानाने मोठा आहे, तुला काही कळतं, तू किती शिकलायस, मी इतका शिकलाय. मी संपत्तीने मोठा आहे, तो तर एक भेटोच असतो. सर्वे गुणा हा कांचनम आश्रयंते असंच म्हटलं जातं. तो बोलेल ते प्रमाण असं होतं. मी अनुभवानी मोठा आहे, अशा प्रकारचं बळ वापरायचं. समोरचा जो असतो त्याच्यापेक्षा आपल्या बोलण्यामध्ये जास्त बळ निर्माण झालं पाहिजे, अशा प्रकारचा भाव धरूनच बोलायचं. विरोधू वादू बळू प्रणिताप ढाळू, त्रास होणार, संत्रस्त करणार, संताप आणणार असं बोलणं. नुकतंच एक विनोद मी वाचलेला होता की शहरात कर्फ्यू ऑर्डर लागू झालेली होती आणि दुपारी 12 वाजल्याच्या नंतर शूट ॲट साईट अशा प्रकारे ऑर्डर्स दिल्या गेलेल्या होत्या. सगळीकडे पोलिसांनी चौकाचौकातून पोझिशन घेतलेली होती, खिडकीतून देखील कोणी डोकावून पाहायचं नाही 12 नंतर. आणि एका बोळातून एक व्यक्ती पळत गेली आणि रस्ता ओलांडून पलीकडे जात होती. 11:50 झालेले होते, तरी चौकाच्या टोकाला असलेल्या पांडू हवालदारांनी गोळी झाडून त्या माणसाला मारून टाकला. तर शेजारचा म्हणाला की अरे 12 नंतर शूट ॲट साईट आहे, आता 11:50 झालेत, त्याला कशाकरता मारलं? तर तो म्हणाला की तो माझ्या ओळखीचा होता, तो त्याच्या घरी पोहोचायला अर्धा तास लागेल हे मला माहित आहे, तो पोहोचणंच शक्य नाही 10 मिनिटात, म्हणून त्याला मारून टाकला. त्रास निर्माण करणार. काही काही म्हणजे एका गिराईकानी घड्याळवाल्याला किमती खूप मागून पाडायला सुरुवात केली, खूप खूप खाली पाडून मागायला सुरुवात केली. 200 रुपयाचं घड्याळ आहे तर तो म्हणाला खरेदी 200 रुपयाची आहे, विक्री 200 रुपयाची आहे, मला याच्यात काहीच मिळत नाही. गिराईक म्हणाला मग धंदा कशाला करता, तुमचा खर्च कसा निघतो? रिपेरिंगच्या कामातून निघतो. अशा प्रकारे त्रास निर्माण होईल असं बोलणं. अशा प्रकारे बोलणारे खूप लोक असतात. स्वामीजी एक गोष्ट सांगत असत की एक मुलगा, त्याचं बोलणंच धड नव्हतं, बोलणंच विचित्र. कुठेही गेला आणि त्याने तोंड उघडलं की काय बोलेल सांगता येत नाही. तर एका लग्नाच्या ठिकाणी गेला, वडिलांनी सांगितलं तर जर काहीतरी बोललास तर याद राहत म्हणून. तिथं मांडव वगैरे घातलेला होता, तसंच काही वासे तिथं मांडवाचे असे पडलेले होते. तर तो म्हणाला की एवढा लग्न समारंभ आहे आणि हे बांबू इथं काय करायचे असं त्यांनी विचारलं. ते म्हणाले बांबू याला वासे म्हणतात, हे मांडवाचे वासे आहेत, याला बांबू म्हणू नये. आत गेल्यानंतर तिथं लग्नविधी चाललेला होता. जे याज्ञिक विवाहाच्या वेळेला असतं तर ते होम हवन चाललेलं होतं. तर तो म्हणाला की इथं चिता कशाला भडकली आहे असं विचारलं. आजूबाजूचे लोक ऐकायला लागले हा काय बोलतोय, मोठ्यांदा प्रश्न विचारत होता. तर त्यांनी त्याला एक चापटी मारली, म्हणाले की तुला काय कुठं काय बोलायचं हे कळतं का?
जरा गप्प बस. तो म्हणाला त्याच्यापेक्षा मला एवढा पिंडा एवढा भात द्या, म्हणजे मी मढ्यासारखा पडून राहतो.
हे जे बोलणं आहे,
विरोधू वादू बळू प्रणिताप ढाळू, त्रास निर्माण करणार, संताप आणणार असं बोलणं, उपहासू छळू वर्मस्पर्शू चेष्टा करणार कुचेष्टा करणार निंदा व्यंजक असं बोलणं, छळ निर्माण होईल असं बोलणं, वर्मी लागणार आटू वेगू विंदाणू आशा शंका प्रतारणू हे संन्यसिले अवगुणू जया वाचा. अशा प्रकारे चेष्टा करणार निंदा व्यंजक असं बोलू नये. काही काही मंडळींना सतत चेष्टा करण्याची अशी सवय लागलेली असते. जाता जाता कोणाला तरी काय रे वाळक्या, एखाद्याची तब्येत बारीक असते, काय रे वाळक्या काय रे बारक्या, अशा पद्धतीनेच बोलायचं. किंवा व्यंग असतील ती काढायची. लहानपणी आमच्या कोणाचा हात मोडलेला असेल तर काय, मला ते आता शब्दही आठवत नाही, तुंड्या काहीतरी असं म्हणायचं, मोडक्या म्हणायचं. छळ निर्माण करणारं असं देखील बोलणं बोललं जातं. त्याचाच सगळ्यात म्हणजे आता जे कॉलेजेसमध्ये नवीन आलेल्या मुलांना जुन्या मुलांनी त्रास देण्याचा जो प्रकार आहे, तर ते एक प्रकारे छळच असतो. त्यांनी एक बोलायचं, असं का बोललास म्हणून चापटी मारायची, दुसऱ्यांनी हसायचं, अशा प्रकारे छळ करायचा. किंवा वर्माला लागेल असं बोलायचं, म्हणजे एखाद्या भगिनीचा मुलगा शिकत नसेल नीट तर चार चौघांमध्ये तोच प्रश्न विचारायचा की आता जरा आहे का ठीक असं, काही शिकतोय का. वर्मी लागणार असं बोलणं नेमकं सर्वां देखत असं बोलायचं. अडवणूक करणार आटू, मी असा एक विनोद वाचलेला होता की डॉक्टर पेशंटला असं म्हणत आहेत की फीसाठी दिलेला तुमचा चेक रिटर्न आला, परत आला, तर तो पेशंट म्हणतो माझा देखील खोकला परत आला. असं जर पेशंट करायला लागला तर डॉक्टरची खूपच अडवणूकच आहे. कधी कधी बोलण्यामध्ये फार उत्तेजना असते, इतकी उत्तेजना, इतकी घाई, इतका वेग की दुसऱ्याला ते सहन देखील होत नाही. तरुण मुलं बऱ्याच वेळेला अशा प्रकारचा एक वेग त्यांच्या बोलण्यामध्ये असतो की माझ्या बरोबरीची सगळी करणार आहेत, मी करणार आहे असं. घरात आल्याबरोबर एखादी गोष्ट, मी या सिनेमाला जाणार आहे, आपलं काम आहे मुलांना शिकवायचं की अशा प्रकारचा आवेग ज्याच्यातून निर्माण होईल असं बोलणं सदा सर्व काळ टाळावं. टोचून किंवा कप्तानी बोलणं हे देखील खूप घडतं समाजामध्ये. आशा शंका प्रतारणू खोटी आशा निर्माण करणारं असं बोलणं देखील, प्रतारणा करणारं असं बोलणं देखील खूप घडतं. शंका तर इतक्या निर्माण होतात आपण जे बोलू त्याच्यातून. कोणतीही गोष्ट सरळ बोलायचीच नाही, एक सांगायचं त्याच्या उलटं सांगायचं आणि म्हणायचं बघा आता तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही करा. म्हणजे जो तुम्हाला विचारायला आलेला असतो त्याला संपूर्ण कोड्यात टाकायचं.
अशा प्रकारचं बोलणं बोलू नये असं ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. कसं आहे की हे जे बोलणं आहे त्या बोलण्यातून आंतरिक भाव व्यक्त होत असतो. नुसतं बोलणं कधी नसतं. ज्या प्रकारे बोलणं असतं तर त्या प्रकारे आंतरिक भाव असतो. म्हणून बोलणं महत्वाचं आहे. त्या बोलण्यातून तुम्ही प्रगट होत असता. म्हणून तुम्ही काय विषयाच्या संदर्भात बोलता, किती बोलता, कशामध्ये रस घेता, किती रस घेता, काय गुणांनी अथवा अवगुणांनी बोलता, किती बोलता, या गोष्टी महत्वाच्या राहतातच. आणि तयाची परी किरीटी, ठाऊ जयाची ए दिठी, सांडिलिया भ्रुकुटी मोकळिया. तो जे काही बोलेल ते बोलत असताना ठाऊ जयाची ए दिठी, त्याची दृष्टी अत्यंत स्थिर अशी असते. लबाड मनुष्य जो असतो तो बोलताना डोळे मिचकावत बोलतो. देह बोली आहे. ज्याची अत्यंत स्थिर अशी दृष्टी आहे, दुसऱ्याच्या डोळ्यात स्थिरपणाने पाहून जो बोलू शकतो, आपण सत्य सांगतो आहोत हे जो पटवून देऊ शकतो बोलत असतानाच. पण जर आत माहीत असेल की आपण खरं बोलत नाही आहोत तर डोळ्यावाटे ते प्रगट होतं. आपण बोलतो आहोत ते जर बरोबर नसेल तर दुसऱ्याच्या डोळ्यात पाहून बोलता येत नाही विश्वासाने. त्याच्याऐवजी वेगळेच भाव उमटण्याची शक्यता असते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात खाऊ जिया जयाची ये देखी. बोलत असताना त्याची दृष्टी अत्यंत स्थिर असते. सांडिलिया भ्रुकुटी, आठ्या नसतात, भुवया मोकळ्या असतात. सांडिलिया भ्रुकुटी मोकळिया का, जे भूती वस्तू आहे ती रूपो शके विपाये, म्हणून वासू न पाहे बहुत करुणी. सर्व भूत मात्रांमध्ये परमात्मा भरून राहिलेला आहे. भूती वस्तू आहे ती रूपो शके विपाये. आपलं बोलणं, आपलं पाहणं त्याला खुपेल, रुपू शकेल, रुतून बसेल, त्याच्या अंतःकरणामध्ये सल निर्माण होईल. म्हणून वासू न पाहे बहुत करुणी. म्हणून बऱ्याच वेळेला तो बोलत नाही अथवा पाहत देखील नाही. बहुतेक वेळेला स्थिर दृष्टीनीच तो असतो. पण ती स्थिर दृष्टी देखील टोचू नये म्हणून तो साधेपणाने शक्यतो पाहायलाच नको म्हणून टाळतो. म्हणजे अहिंसेचं वर्णन करत असताना पहिला तो चालतच नाही. चालला तर कसा चालतो, पहिला तो बोलतच नाही. बोलला तर कसं बोलतो आणि काय टाळून बोलतो. तो पाहत असेल तर प्रथम तो पाहतच नाही. पाहिलं तर अत्यंत स्थिरतेने पाहतो. पण ते स्थिरतेने पाहणं देखील खुपेल, टोचेल, म्हणून खरं तर तो पाहतच नाही. पण तरीही जर त्यांनी पाहिलं तर ऐसाही कोणे एके वेळे भीतरले कृपेचे नि बळे, उघडून या डोळे दृष्टी घाली आपल्या कृपेच्या बळानी. आत कृपा वास करून असते आणि त्यामुळं बोलत असताना जशी ती कृपा बरसते तसं पाहताना देखील ती कृपा काम करते. जसं चालताना कृपा काम करत होती तीच गोष्ट पाहताना देखील घडते. ही दृष्टी अत्यंत महत्वाची अशी गोष्ट आहे. कितीतरी गोष्टी बोलण्यामुळं ज्या झाल्या नाहीत त्या दृष्टीमुळं होतात अशा चांगल्या लोकांचा अनुभव आहे. विशेष करून जे व्यवसाय करतात अशा लोकांना ही चांगली गोष्ट माहीत आहे. जो चांगल्या रीतीने माल खपवू शकतो तर तो केवळ बोलून नव्हे तर उत्तम नजरेनी नजर भिडून माल खपवू शकतो. तुम्हाला त्याचा अनुभव असेल. जर तुम्ही विश्वासू नजरेनी पाहिलं तर समोर त्याला लगेच चांगल्या रीतीने समजतं, चांगल्या रीतीने पटतं. तुम्ही अभय देखील दृष्टीतून देऊ शकता, तुम्ही निर्भयता देखील दृष्टीतून व्यक्त करू शकता. अगदी जंगलात सापडलेले एकाकी असे लोक देखील वाघा सिंहाच्या तावडीतून त्यांच्याकडे शांत स्थिरतेने पाहून निघून गेलेले आणि सुटलेले असे आढळतात. तशा कथा आहेत. आपल्या इथंच येणारे एक साधक, ते कोणतं जंगल, ताडोबाचं जंगल, तर तिथं फिरण्यासाठी म्हणून गेलेले होते. आता ते साधक केंद्रात बरेच दिवस येत नाहीयेत, पूर्वी येत असत. तर असं झालं की तो प्रोहिबिटेड एरिया म्हणून जो सांगितलेला होता, या बाजूला शक्यतो जाऊ नका, या भागातच जा, तर त्या पाट्याही 9 वाजता सकाळी 5 ला ते फिरायला म्हणून बाहेर पडले. जंगल आहे, सगळीकडे खूप चांगलं आहे, बाहेर पडले. लांबवर गेलेला असताना एका पाठोपाठ एक चढ उतार पार करून जाताना त्यांना काहीतरी खसखस अशी जाणवली. म्हणून त्यांनी मागं वळून पाहिलं तर ज्या रस्त्याने ते आलेले होते त्या रस्त्यावर जवळपास 17-18 जंगलातली रानटी कुत्री उभी होती. ती कळपानी असतात आणि कळपानी असलेली ही कुत्री वाघाला देखील मारतात. म्हणजे वाघाच्या जर पाठीमागं लागली तर वाघ त्याच्यातली 2-4 कुत्री मारतो, तरी देखील लचके तोडून तोडून वाघालाही हैराण करतात आणि वाघालाही मारतात. तर अशी ही 17-18 कुत्री थोड्या उंचवट्यावर त्यांच्याच वाटेवर अशी उभी होती. ते असं म्हणाले की काळजाचं पाणी झाल्यासारखं वाटलं, म्हणजे आता आपण संपलो, हीच भावना त्यांच्या लोंबणाऱ्या जिभा आणि यांच्याकडेच पाहत असणारी अशी ती कुत्री. तर हे जाग्यावरच उभे राहिले. थोड्या वेळ ती कुत्री अजून थोडी पुढे आली. ते म्हणाले की मला असं आठवलं की आता जर पळालो तर पळू शकणार नाही, कारण वाटेल तितका 5-5 मैल पाठलाग करू शकतात, म्हणजे 8-8 किलोमीटर, 10-10 किलोमीटर देखील पाठलाग करू शकतात, पण मारल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे जवळ अगदी येऊन उभे राहिलेल्या त्या कुत्र्यांच्या डोळ्यात पाहिलं आणि एक एक पाऊल टाकत त्यांच्या मधूनच शांतपणाने असं बाहेर जायचा प्रयत्न केला. तर त्यांच्या जवळून जात असतानाही त्यांनी काही केलं नाही. थोडं अंतर चाललो, थोडा वळालो, पाहिलं तर ती तशीच कुत्री जागेवरच उभी होती. अजून थोडा पुढे गेलो आणि मग मात्र पळत सुटलो. मग धूम पळत सुटलो. न जाणो त्यांचा विचार बदलायला नको. अशा प्रकारे स्थिर दृष्टी, विद्यार्थ्याची देखील स्थिर दृष्टी शिक्षकांना आवडते. शिष्याची स्थिर दृष्टी गुरूंना आवडते. स्थिर दृष्टीमध्ये अंतःकरणाचं प्रतिबिंब उमटलेलं असतं. पण ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की शक्यतो पाहतच नाही आणि पाहिलं तर ऐसाही कोणे एके वेळे भीतरले कृपेचे नि बळे उघडून या डोळे दृष्टी घाली. एखाद्या वेळेला तो डोळे उघडून आपल्या कृपेच्या बळाने जर पाहू लागला तर तरी चंद्र बिंबवनी धारा निघता नभती गोचरा तरी एक सरे चकोरा निघती दोंडे. चंद्रबिंबातून धारांचा जणू वर्षाव होतो आहे. तो इतरांना समजत नाही पण चकोर मात्र आनंदाने त्याच्यावर पोसतात, पुष्ट होतात. तैसे प्राणी असी होये, तो ज्यांच्याकडे पाहतो त्याला तसं वाटतं. कल्पना करा की ज्ञानेश्वर महाराज आपल्याकडे पाहताहेत तर कसे पाहतील. खरंच चंद्र बिंबवनी धारा अशा प्रकारेच पाहतील. आचार्य कसे पाहत असतील, स्वरूपानंद कसे पाहत होते, श्रीधर स्वामी महाराज कसे पाहत होते, त्या सत्यसाई विलयमध्ये एक गुरु नानकांचा फोटो होता, अगदी अर्धवून मिलित दृष्टी, पण त्या दृष्टीने ते थोडे बाहेर पाहतायत असं वाटत होत, हात जोडलेले, मान तिरकी आणि किंचित डोळे उघडलेले किलकिले असे। बुद्धांचे डोळे पहा, वेगवेगळे जे स्तूप आहेत त्या स्तूपांमध्ये बुद्धांच्या प्रतिमा असतात, त्याच्यात बुद्धांचे जे डोळे आहेत ते डोळे जर पाहिले तर कळतं की आत कशी कृपा असते आणि ती कृपा बाहेर कशी व्यक्त होते, त्या प्रतिमांमधून देखील कळतं, फोटोंमधून देखील कळतं। पुढच्या वेळेला आपण हा विषय पाहू। हरिओम तत्स। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मातृधक्कस्य सिद्धनम्। ओम शांति शांति शांति।
मनुष्य का प्रवृत्त होतो,